यहुदा पात्रा यहुदो ओ इसु बहा बोरसा पुरावो ओ या पात्रा विचार त्याल दोईन यहुदे ही खोटा ही करणारा एन त्या शिक्षण यापाने सांभाळवा ओहडो इशारो देनलो है। देव आबे निवडला एन इसु ख्रिस्तामा राखला एन हादला यहाल यहुदो इसु ख्रिस्ता चाकर एन याकुबा बहा यापाने दोया शांती एन मोया खुबूज खूब मिळे। गोमणारा लोकाय देवे तुम्हा आम्हाल देनला तारणा बद्दल तुम्हा लिखना मान मोठी उहवाती तोवे जो बोरसो योगदास बोर से दारहाल होपी देनलो आतो तो सांभाळा हाटी खोटपट कोवा ओहडी होमस देवा या हाटी लिखी दोवाना मा गोरज पोडी। काहकाजा पोयला ये शिक्षा हाटी नेमला आता ओहडा खोला खोटा हिकाणारा गुपचूप माझा उराला हेता त्या देवा वाची हेता आपे देवा दोये बोलतोच अर्थ कोईन त्या आखता आपा योगदा ख्रिस्ताव बोरसो थोये तर आपे मोरजल दाबी नाही थोता आपा लागे ते पापे कोवा त्याबद्दल देव शिक्षा कोरी ओ दाख मोनामा दोना कारण नाही ये रित्या आपे युकोज मालक एन दोनी इसु ख्रिस्त याल त्या नाकारता। ओहडाल आय जवाब दाहो तुम्हाल मालूम हे त्या खोरेपणा पासे आठवण दाहो देवे मिसर देशामाने त्या बादा लोखा सुटका कोई पेन पासे त्याओ बोरसो नाही थोवणारा एन हुकुम नाही पाळणारा योक योका नाश कोयो तेहकोज पोयला खूप चोखा रोणारा देवदूताय खुशी कोय पापा मारक दोयो तोवे त्या काय जया एबी द्या नामाला देवे त्याहाल बेडियो ठोकीन जोलम जुग्या बांधीन अंधार कोठडीमा टाकला है एन त्या मोठा न्याय निवाडा दिहा हटी राखी थोला हेता ते पोरमाने सदोम एन गोमोरा एन त्या चमकिले सेरे त्या पोरमाने शिनाळ विचार को दूंद ओईन बिहिरे जातीय लोखा अरे शिनाळे कोता लाग्या एन ते बादे आगीमा पोडीन शिक्षा भोगता रोवला है ओहडा दाखला तुम्हें आगला थोला हेता तेहको जिया बी योग बाजूल खराब जीवने को अंगाल विटाळता एन बिहरे बाजूल अधिकारी लोक अधिकारा नाकारता एन मोठा निंदा कोता पेनदेव दूथा मुख्य देवदूत मिखालिये जोवे मोशी कुडिये बदल काळ्या बोता विरोध कोईन वाद कोयो तोवे तो त्याल दोषी ठरवीन त्या निंदा कोरा ते मत कोई नाय तर मालेक तुल दोम काढे ओलास त्या लाख्या पेन यो गोठी याल होमजे नाय त्या या निंदा कोथा एन जो गोठी याल बिन ओकल्या जोनारा स्वभाव पोरमान होमसता त्या असने त्या आपे स्वतः नाश्ट कोयले था त्या खराब आल ओरी कहाका त्या कायना खराब मार्गे चालला हेता पोशा लोबाहाटी बलामा खोटे मार्गे दावंता सुटला हेता कोरहा हरका विरोध कोयन देवा अरे जुलता त्या बाधा नाश ओरी या लोक मोंडळेमा मोये बोजना वेळे योगठा बोहीन खाता पिता तोवे त्या तुम्हाल डाग ओढा हेता त्या मेंढा पाळणारा हेता ते बी बिहिरा काळजी नाय कोता ओ तहा एन गोमेत कोयन त्या त्या डेढ बोरा काम मोठे आशिकू कोता बुयो व पायी नाय पोडणारा वादळा रोका त्या हेता त्या मुय बोईन वचने देता पेन खुद कायच दे नाय ओंगा मामाय फळ नाय देणारा बेंदा मोला एन बादे मुळे उपडावी काढला जाडा हरका त्या हेता दोर्या लाफे जेल काईन काठाओ आफळायन फेस कोचराज पाहलात होते ते पोरमाने त्या खराब वागणुके बेसोरमी निशाणत होता ते कोई जुगामाय फिरणारा तारा एन चमकणारा तारा हेको हेता देवे त्याहाटी जोलमजुग्या मोठा अंधारा राखी थवला है। आदामा पाने हातवो अदमी हनोखे ये बी यहा बदल एकोई आगला जाखी थवला है का देखा मालक त्या लाखो चोखा लोखा रे ये रोई हो तो दुनिया लोखाल न्याय गादे हुंबूर उबा कोईन न्याय निवाडो कोरी एन पापी लोखाल बोराबोर ती शिक्षा दी देवा विरुद्ध बोंडाव कोईन त्याय मोठे खराब कामे कोईन देवा विरुद्ध ज्या होबत बोलला है त्या बादा होबदा एन ते बादे कामे उघडे कोई देखाडी त्या लोक सदा टुटरणारा दोष थोवणारा त्याहा आवे पोरमाने चालणारा होडा त्या हेता त्याहा मुय बोडाय गोठी बोल हे काय फायदो योगदा पाने मिळे त्याहाटी त्या अगला अगला कोईन त्याल मान देता एन त्या वाहवा कोथा मान गोमणारा दोषदार हाय तुम्हाय ते जे वचने आपे मालक इसु ख्रिस्ता प्रेषित हाय अगला अखल्या ते दिया न मला कहाका त्या अखे शेवटला काळामा त्या खराब मोजे पोरमाने चालणारे चेहटाखोर माहे निंगी ते फूट पाडणारे दुनिया माने खराब गोठी आवड दोणारे चोखो आत्मा नाय मिळलो ओहडे ते हेते पेन मान गोमणारा दोषदार हाय तुमा तुमे जीवना गो आपे चोखा बोरसा पायावो मजबूत उबा कोरा जोजे एन चोखा आत्मा गोते कोय एन त्या अखना पोरमाने प्रार्थना कोरा हिका जोजे एन ई कोता आपे मालक इसु ख्रिस्ता दोये वाट देखता देखता जोलम जुग्या जीवना हदू देवा मोये मास होताल राखा। एन ज्या कोलाक सोंका दोना रहता एन तुमे विरुद्ध बोलना रहता त्या वो दोया को आ त्याल आगे माने वोड़ी काढ़ीन त्या तारण को आ एन कोला कहा वो ते बीता बीता दोया को आ पेन एहको कोता तुमा सोता त्या पापामा वोड़ाई जाना रनाय या काळजीला पेन जो तुम्हाल पापापाने रखा एन सोती एहको मुठे खुशी को त्या मानापाना हुंबूर उबा कोरा गोतीवान है ओहडो युकुज ओकोलवान देव आपे तारनारो त्याल मोठेपणा किंमत एन बहादुरी एन अधिकार आमी एन बादो काळ है आमेन.